यहेजकेल अध्याय 31 अकराव्या वर्षी तिसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो व त्याचा लोकसमूह यास विचार की, तू मोठेपणाने कोणासमान आहेस? पहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला, पाण्याने त्याला पोषिले, जलाशयाने त्याला वाढविले, त्यातून निघणारे प्रवाह लागवड केलेल्या सर्व मळ्यात खेळत असत, आणि त्याचे पाठ वनातल्या सर्व झाडास जाऊन पोहोचत असत. यास्तव वनातल्या सर्व झाडाहून त्याची उंची मोठी झाली, पाण्याच्या विपुलतेने त्याला फार फांद्या फुटल्या व त्याच्या डहाळ्या लांबवर पसरल्या. आकाशातील सर्व पाखरे त्यांच्या फांद्या फांद्यांनी घरटी करीत, त्याच्या फांद्यांच्या आश्रयाने सर्व वनपशू पिले वीत, त्याच्या छायेखाली मोठी मोठी राष्ट्रे वस्ती करून राहत. असा तो मोठा होऊन त्याला लांब लांब फांद्या फुटल्या, म्हणून तो फार सुंदर दिसे, कारण त्याचे मूळ मोठ्या जलाशयानजीक होते. देवाच्या बागेतील देवदारूने त्याला झाकून टाकिता येईना. सुरूच्या फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या, अर्मोन वृक्ष त्याच्या शाखांच्या तोडीचा नव्हता. देवाच्या बागेतील कोणतेही झाड त्याची बरोबरी करणारे नव्हते. मी त्याला असंख्य फांद्या फुटू देऊन एवढे सुंदर केले होते की देशाच्या एदेन बागेतली सर्व झाडे त्याचा हेवा करीत. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, त्याने आपणाला उंच केले आहे, आपल्या शेंड्याने त्याने मेघमंडळास भेदिले आहे. तो उंच झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले आहे, म्हणून मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन. तो खात्रीने त्याचा समाचार घेईल, त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे. अन्य राष्ट्रातल्या भयंकर परक्या लोकांनी त्याला छेदून टाकिले व फेकून दिले, त्याच्या डहाळ्या पर्वतांवर व सर्व खोऱ्यात पडल्या आहेत. देशातल्या सर्व नाल्या नाल्यातून त्याच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत, त्यांनी त्याला सोडिले आहे. त्या पडलेल्या वृक्षांवर आकाशातील पाखरे जमतात, सर्व वनपशू त्यांच्या फांद्यांमध्ये येतात. पाण्यानजीक लाविलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये, आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये. पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये, म्हणून हे घडून आले आहे, कारण त्या सर्वास मृत्यूच्या अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्या त्यासही जावयास लाविले आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी तो अधोलोकी गेला त्या दिवशी मी विलाप करविला, त्याच्यासाठी मी जलनिधी झाकिला, त्याचे प्रवाह बंद केले, महाजले रोखिली, त्याच्यासाठी मी लबानोनास काळे ठिक्कर केले, त्याच्यासाठी वनातले सर्व वृक्ष म्लानवदन झाले, गर्तेत जाणाऱ्यांबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले, तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रास थरथर कापविले, तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व वृक्ष, पाण्याने पोसलेले निवडक व अतिसुंदर असे लबानोनाचे वृक्ष समाधान पावले. राष्ट्रांपैकी त्याच्या छायेला बसणारे त्याचे सहाय्य करते तेही त्यासह तरवारीने ठार केलेल्यांमध्ये अधोलोकी गेले. तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटितील आणि तरवारीने ठार झालेल्यांसह बेसून त्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह यांची अशी गती होईल असे प्रभू परमेश्वर म्हणतो.